Ja.
Sean. Ikke et ben. Saat mein. Ek baar fir. Khada mein aaj bhi akar aankh mein aankh mila kar khone ke baad mein jaakar roya mein khaat pe aakar muh mein baat daba kar raat mein bel dua kar unse na milta jo aaye doglo se haath mila kar scene ko saath mila kar aaya phakkal macha kar you pe top pe mera shehar ko saath mila kar dilon mein aaj bhi chha kar pasand ka paan khila kar dosti na karta main thar aur chaat mila kar aaiye na doglo ko somras pilaiye na chai pe baithe ki ek vars bhi sunaiyega pura se parwan chal kar tab tab padhaiyega aap ki bapoti pe lone bhi tangwaiye na scene ka laga shuru ye baithe hai kuware piya na meetha paani baitha kisi ke duware banaras se samaan paath ye uttar ko nikhare ye baap se hi tulna ab karenge bujra wale sarvatan ke jiye na paani chhan ke piye girwan mein imaan seedha taan ke jiye chale bhi chhan ke diye aur thoda dhyan bhi diye phati gaan ko siye na rakhe saath mein priye hum wo nahi jo londe halaat se dabbe rat baat mein kiye pehle ek baat pe rahe hum jas baat mein rahe na kisi jaat mein rahe sangi saath mein rahe jab dikkat raat mein rahe ego baat gaini se jab gaini baap ke lagge agar de de le zubaan tere ye baat pe patte na sangi saath mein satte na dogla saath mein rakhe aur ye khaat wala ladka ghamand laad pe rakhe har samay lage la to tip beta koot bhale naam se hi shaan par rahi na kabo chup samay theek ai lage hum utar to har bhoot hum bardasht wala chanta na rakhi ni beta koot kara shoot gaal pe tamacha diya khoob abhi sab kuch has ke shalu par bardasht na hota jhoot bahut khoob ab chullu bhar paani mein kahin doob ab kashi hi kehlati hai shaan ki mehboob baby chup yahi mujhse ho gayi ye chup galat aadmi dil ka malik to wo lega sab kuch loot yahi line mein jo gaunga tu kar lena ab loot galat aadmi harami deta chaat bhar ka लिया कभी भीख नहीं कारनामा कलम से और कलम मेरी पीट रही प्यार से ले लो जान लेकिन करना कभी चीट नहीं जाग रहे चटूरे अभी करूंगा रिपीट नहीं मैं थोड़ा सा भावुक मुझसे गंदी बातें ठीक नहीं बात जब ईमान की तो मुझसे बातें सीख नहीं पुराने ख्यालों वाला मेरी बदली रीत नहीं बोला जिसको बाबा उससे करता कभी बीफ नहीं